वाहे गुरु साहिब दियो हे प्राणनाथ गोविंद कृपा निदान जगत गुरु हे संसार ताप हरणे करुणा में सब दुख हरो हे शरण जोग दयाल दीनानाथ मया करो शरीर स्वस्थ खीण समय सिमरत नानक नमोदर माधव हम गरीब मस्कीन प्रभु तेरे मस्कीन प्रभु तेरे हर राख राख वड वडा है हर राख राख वड वडा है जन नानक नाम जन नानक नाम आधारित एक है हर नाम ही हर नाम ही सुख मंद है
अमृत नाम सुनी जय तेरा 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 कृपा करे तापीवा कृपा करे तापीवा अमृत नाम सुनिए तेरा अमृत नाम सुनिए तेरा तन मन देता सब गुण तेरे यह तन मन देता सब गुण तेरे खनियम का दर्शन तेरे दर्शन तेरे सुन करू मेरे दर्शन दे दे सुन करू मेरे निम्न दृष्टि देख जीवा निम्न दृष्टि देख जीवा लक्ष्मी जय तेरा अमृत नाम सुनी जय तेरा अमृत नाम सुनी जय
तेरा
कृपा करे तापी कृपा करे तापी अमृत नाम सुनी जय तेरा अमृत नाम सुनी जय तेरा
आस प्यासी आस आस प्यासी तेरे कहतानी आस प्यासी फिर कहता फिर कहता
आस प्यासी फिर कहता जो चाहत बोलते अमृत नाम सुनी जय तेरा अमृत नाम सुनी जय तेरा कृपा करे तापी कृपा करे तापी अमृत नाम सुनी जय तेरा 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 कृपा करे नबी कृपा करे नबी अमृत नाम सुनी जय तेरा अमृत नाम सुनी जय तेरा अमृत नाम अमृत नाम अमृत नाम सुनी जय
तेरा अमृत नाम सुनी जय तेरा अमृत नाम
सुनी जय तेरा सोठी शिष्ट सकल तारण को सोठी शिष्ट सकल तारण को अब गुरु रामदास को मिले बधाई अब गुरु रामदास को मिले तारण को सोधी शिष्ट सकल तारण को अब पुर रामदास को मिली पटाई अब पुर रामदास को मिली पटाई
राखो शरणाई राखो शरणाई राखो शरणाई राखो शरणाई गुरु रामदास राखो शरणाई गुरु रामदास राखो शरणाई राखो शरणाई
राखो शरणाई, राखो शरणाई, राखो शरणाई। एक अरदास पाठ गीरत की, एक अरदास पाठ गीरत की। गुरु रामदास राखो शरणाई, गुरु रामदास राखो शरणाई, राखो शरणाई, राखो शरणाई, राखो शरणाई, राखो शरणाई।
हम अवगुण पर गे एक गुण नाही, हम अवगुण पर गे एक गुण नाही। अमृत छाट दिखे बिख खाई, अमृत छाट शरणाए थियो, तकी तो शरणाए जी मैं आशा रखी चित में मेरा सब दुख दबाए जियो सगल दाल तो छाटते कहे तुम्हारो दान कहे की लाज अस गोविंद दास तुहार पर रामदास राखो शरणाई तेरी शरण तेरा दरबार तेरी शरण तेरा दरबार राखो राखो कृपा का राखो राखो कृपा का गुरु रामदास राखो शरणाई जप तप संजम धर्म न कमाया सेवा साधना जनया हर राया कह नानक हम नीच करमा कह नानक हम नीच करमा शरण परे की राखो शर्मा शरण परे की राखो शर्मा रामदास राखो शरणाई तीर्थ तब आया पर तो शरणाए नानक की तब बेनती अपनी भगती लाए गुरु रामदास राखो शरणाई दीन दर्द दुख पंजना कट कट नाथ अनाथ शरण तुम्हारी आयो नानक के तब साथ गुरु रामदास राखो शरणाई गुरु रामदास राखो शरणाई गुरु रामदास राखो शरणाई गुरु रामदास राखो शरणाई राखो शरणाई राखो शरणाई राखो शरणाई राखो शरणाई राखो शरणाई राखो शरणाई
सोई तूने चल करता सोई तूने चल करता सोई तू चुप चुप देखो सदा सदा तू देखो जी तू चुप चुप देखो सदा सदा तू देखो जी तूने चल करता सोई तूने चल करता सोई तूने चल करता सोई तूने चल करता सोई तू चुप चुप देखो सदा सदा तू देखो जी तू चुप चुप देखो सदा सदा तू देखो जी सोई
तू नेह चल करता सोई
तू नेह चल करता सोई तू नेह चल करता सोई तू चुप चुप एको सदा सदा तू एको जी तू चुप चुप एको सदा सदा तू एको जी सदा सदा तू एको जी तू चुग चुग एको सदा सदा तू एको जी तू ने चिल करता सोई
तू ने चिल करता सोई
तू ने चिल करता सोई तू ने चिल करता सोई तू चुग चुग एको सदा सदा तू एको जी तू चुग चुग एको सदा सदा तू एको जी सदा तू एको सदा तू एको जी 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 चुप चुप एको सदा सदा तू एको जी तू चुप चुप एको सदा सदा तू एको जी सदा तू एको जी सदा तू एको जी हर जुग जुग भगत उपाया बैठ रखता आया राम रज करना कुछ दोस्त मन मारिया प्रहलाद कराया हम तारी अनंत का टूट के नाम देव उपराज चंदनान सहर सिरिया अंत चंदनान सहर सिरिया
ਸਲੋਕ ਮਹਲਾ ਪਹਿਲਾ ਦੁਖ ਦਾਰੂ ਸੁਖ ਰੋਗ ਪਿਆ ਜਾ ਸੁਖਤਾ ਮਾ ਹੋਈ ਤੂੰ ਕਰਤਾ ਕਰਨਾ ਮੈਂ ਨਾਹੀ ਜਾਹੋ ਕਰੀ ਨਾ ਹੋ ਬਲਿਹਾਰੀ ਕੁਦਰਤ ਵਸਿਆ ਤੇਰਾ ਅੰਤ ਨਾ ਜਾਈ ਲਖਿਆ ਰਹਾ ਜਾਤ ਮੈਂ ਜੋਤ ਜੋਤ ਮੈਂ ਜਾਤਾ ਅਕਲ ਕਲਾ ਭਰਪੂਰ ਰਹਿਆ ਤੂੰ ਸੱਚਾ ਸਾਹਿਬ ਸਿਫਤ ਵਾਲੇ ਹੋ ਜਿਨ ਕੀਤੀ ਸੋ ਪਾਰ ਪਾਇਆ ਕਹੋ ਨਾਨਕ ਕਰਤੇ ਕੀਆ ਬਾਤਾਂ ਜੋ ਕਿਛ ਕਰਨਾ ਸੋ ਕਰ ਰਹੇ ਆ
ਸੋ ਦਰ ਰਾਤ ਆਸਾ ਮਹਲਾ ਪਹਿਲਾ ਇੱਕ ਓਂਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਸੋ ਦਰ ਤੇਰਾ ਕਿਹਾ ਸੋ ਕਰ ਕਿਹਾ ਜਿਤ ਮੈਂ ਸਰਬ ਸੰਭਾਲ ਅੱਜ ਤੇਰਾ ਜਨ ਕੇ ਸੰਖਾ ਜਿਤ
ਰਾਤ ਤੇਰੇ ਵਾਵਣ ਹਾਰ ਕੇ ਤੇ ਤੇਰੇ ਰਾਤ ਭਰੀ ਸਿਉ ਕਹੀ ਤੇਰੇ ਕਾਵਣ ਹਾਰ ਕੰਮ ਤੂੰ ਪਵਣ ਪਣੀ ਪੈ ਸੰਤਰ ਕਾਵਰਾਜ ਧਰਮ ਦੁਆਰ ਕੰਮ ਤੂੰ ਚੇਤਕ ਪਤ ਲਿਖ ਜਾਣ ਲਿਖ ਲਿਖ ਧਰਮ ਵਿਚਾਰ ਕੰਮ ਤੂੰ ਈਸ਼ਰ ਬ੍ਰਹਮਾ ਦੇਵੇ ਸੋ ਤੇਰੇ ਸਦਾ ਸਵਾਰ ਕੰਮ ਤੂੰ ਕਿਨਰ ਦਾਸਣ ਬੈਠੇ ਦੇਵਤਿਆਂ ਕਰ ਨਾਲ ਕੰਮ ਤੂੰ ਸਿੱਧ ਸਮਾਧੀ ਅੰਦਰ ਕੰਮ ਤੂੰ ਸਾਧ ਵਿਚਾਰ ਕੰਮ ਤੂੰ ਜਤੀ ਸਤੀ ਸੰਤੋਖੀ ਕੰਮ ਤੂੰ ਵੀਰ ਕਰਾਰ ਕੰਮ ਤੂੰ ਪੰਡਿਤ ਪੜਨ ਰੱਖੀ ਸਰ ਜੁਗ ਜੁਗ ਵੇਦਾਂ ਨਾਲ ਕੰਮ ਤੂੰ ਮੋਹਣੀਆ ਮਨ ਮੋਹਣ ਸੁਰਗ ਮੱਛ ਪਿਆਲ ਕੰਮ ਤੂੰ ਰਤਨੇ ਉਪਾਏ ਤੇਰੇ ਤੀਰਥ ਨਾਲ ਕੰਮ ਜੋਗ ਮਹਾਬਲ ਸੂਰ ਕੰਮ ਤੂੰ ਪਾਣੀ ਚਾਰ ਕੰਮ ਤੂੰ ਪੰਡ ਮੰਡਲ ਬਹਿ ਮੰਡਲ ਕਰ ਕਰ ਰਥ ਤੇਰੇ ਧਾਰ ਸੇ ਤੂੰ ਗਾਵਨ ਜੋਤ ਪਾਵ ਤੇਰੇ ਭਗਤ ਰਸਾਲ ਹੋਰ ਕਿਤੇ ਤੂੰ ਗਾਉਣ ਸਿਮ ਚਿਤਨ ਆਵਣ ਨਾਨਕ ਕਿਆ ਵਿਚਾਰ ਸੋਈ ਸੋਈ ਸਦਾ ਸਚ ਸਾਹਿਬ ਸਾਚਾ ਸੱਚ ਨਾਈ ਹੈ ਜੈਨ ਜਸੀ ਰਚਨਾ ਜਿਨ ਰਚਾਈ ਰਹੀ ਰੰਗਾਤੀ ਪਰ ਕਰ ਜਿਨ ਸੇ ਮਾਇਆ ਜਿਨ ਉਪਾਇ ਕਰ ਕਰ ਕਿੱਥੇ ਕੀਤਾ ਆਪਣਾ ਜੋ ਕਿਸ ਦੀ ਵਡਿਆਈ ਜੋ ਕਿਸ ਪਾਵੇ ਸੋਈ ਪਰਸੀ ਹੁਕਮ ਨ ਕਰਨਾ ਜਾਈ ਸੋ ਪਾਸਾ ਉਸਾ ਪਰਸਾਈ